आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिष्णुदेव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ. अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,500 पदं या शैक्षणिक वर्षात भरली जाणार. 11 जिल्ह्यांसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूरचा समावेश. आणि पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी उत्पादन वाढवण्याचे सरकारचे आदेश. पेट्रोलियम पदार्थांसाठी एस्मा लागू. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथविधी आज मुंबईत लोकभवन इथं पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी वर्मा यांना पदाची शपथ देववली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना वर्षअखेरपर्यंत अखंड वीज पुरवठा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
समाजमाध्यमावर बदनामीचे प्रकार थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे ठरवण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. राहुल कुल यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी राज्य सरकारनं 43 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याशिवाय महासायबर सेफ ऍप हे एप्लिकेशन सुरु करण्यात येणार आहे. सायबर फसवणूक कोणकोणत्या प्रकारे केली जाते याची माहिती या ऍपवर असेल. दर महिन्याला नागरिकांना जनजागृतीसाठी 21 कोटी मेसेज पाठवले जातील असं कदम यांनी सांगितलं. प्रशांत ठाकूर, विकास ठाकरे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला. राज्यातल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक संवर्गात एकूण 11,918 जागा रिक्त असून त्यापैकी सुमारे 5,500 पदं भरायची मान्यता मिळाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. रणजितसिंह मोहिते पाटील आणि इतरांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या शैक्षणिक वर्षात ही भरती पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करायची गरज राहणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. उच्च शिक्षणासंदर्भात पीएम उषा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम उषा योजना प्रस्तावित असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या 15 विद्यापीठांमध्ये एकंदर 2,600 शिक्षकीय पदं मंजूर असून त्यापैकी 1,797 पदं रिक्त आहे. यातल्या 678 पदं भरायची मान्यता मिळाली आहे असं सरकारनं लेखी उत्तराद्वारे सांगितलं आहे. राज्यावर 11 लाख कोटी पेक्षा जास्त कर्जाचा बोजा असून राज्य प्रचंड कर्जात बुडत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावरील चर्चेत ते आज विधानसभेत बोलत होते. सरकारनं ज्या घोषणा केल्या त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदच नाही. मागणी नसताना मोठमोठे रस्ते बांधण्यात सरकारला रस असून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्यात येत नाही अशी टीका त्यांनी केली. तर इराणविरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाचं संकट आता महाराष्ट्रात जाणवत असून काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सरकारनं काळा बाजार तात्काळ थांबवावा आणि गॅस सिलेंडर स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
राज्यात 11 जिल्ह्यांसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. यात ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या 11 जिल्ह्यांना आता ऍडिशनल कलेक्टर कार्यालय मिळणार आहे आणि 2 ऍडिशनल कलेक्टर आमच्या जमाबंदी आयुक्ताकडे आम्ही नव्यान दिलेले आहे. त्यामुळे 13 ऍडिशनल कलेक्टर पुन्हा महसूल विभागामध्ये ही पदनिर्मित या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा, जे अर्ध न्यायिक प्रकरण आहेत ते लवकरात लवकर निपटारा निघतील. आपल्याला माहिती आहे की मोजणी प्रकरणामध्ये 60-60 दिवस लागतात मोजणी करायला. आमच्या आता भूकर मापक जो आहे ती जी संख्या लक्षात घेता आम्ही नवीन आकृतीबंध केलाय, पण तरी या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट चालू आहे, ज्या पद्धतीचं भूसंपादन सुरू आहे, त्यामुळं राज्यामध्ये आता शासकीय भूकर मापकासोबत खाजगी भूकर मापक आता आम्ही राज्यांनी अलाव केलेले आहे.
प्रत्येक जिल्ह्याला लागणाऱ्या खासगी भूकरमापकाची संख्या, त्यांची शैक्षणिक अर्हता, नेमणूक आणि प्रशिक्षण आदींबाबत सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून हे खासगी भूकरमापक शासकीय भूकरमापकांसोबत काम करतील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. मेळघाटातील दुर्गम गावांना वीज पुरवठा करण्यासाठी शासनानं सोलर मायक्रो ग्रीडचा पर्याय स्वीकारला आहे. या पद्धतीत प्रत्येक घराला स्वतंत्र सौर प्रणाली देण्याऐवजी गावात मोठ्या क्षमतेचा सौर प्रकल्प उभारून त्याची मायक्रो ग्रीड तयार केली जाणार आहे. बॅटरी स्टोरेजच्या सहाय्यानं तयार होणारी वीज गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातल्या मेळघाट परिसरातील गावांमध्ये वीज पुरवठा आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य सुलभा खोडके यांनी उपस्थित केला. या चर्चेत सदस्य जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेत मांडण्यात आला. विरोधकांच्या गदारोळामुळे 12 वाजेपर्यंत तहकूब झालेलं सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेसचे खासदार डॉ मोहम्मद जावेद यांनी हा प्रस्ताव मांडला. सभापती बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात बोलू दिलं नाही, तसंच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांबाबत असंसदीय वक्तव्य केलं असा आरोप जावेद यांनी केला. सदनाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निष्पक्ष दृष्टिकोनाचा अभाव बिर्ला यांच्या वागण्यात दिसून आला असंही ते म्हणाले. सध्या लोकसभेत या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनं प्रभावित होऊन गोंदिया जिल्ह्यामध्ये MMC म्हणजेच महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड झोनचा प्रवक्ता तसंच SZCM पदावर कार्यरत जहाल माओवादी अनंत उर्फ विकास नागपुरे याच्यासह 2 DVCM, 1 कमांडर, 6 ACM, 4 सदस्य अशा एकूण 14 माओवाद्यांनी काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची आता पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान विकास नागपुरे आणि त्याची पत्नी रानो नरोटे यांनी आत्मसमर्पण न केलेल्या नक्षलवाद्यांना शस्त्र त्यागण्यासाठी आवाहन केलं आहे.
साथियों, महाराष्ट्र के गोंदिया पुलिस के समक्ष सरकार के पुनर्वास नीति के तहत अपने हथियार त्याग कर कुल 14 साथियों के साथ पुनर्वास नीति का लाभ लेने के लिए मैं यहाँ आया हूँ. अब हमें आकर यहाँ पे करीब 3 महीने हुए हैं. हमें एक अच्छा माहौल दिया जा रहा है, अच्छा बर्ताव हो रहा है हमसे, आप सभी जानते हैं. अब ये जो संघर्ष या जो लक्ष्य हम हासिल करना चाहते थे वो सशस्त्र संघर्ष से संभव नहीं है. इसलिए मैं ये अपील कर रहा हूँ कि आप सभी साथी जो है इस पुनर्वास नीति का लाभ लेने के लिए पहल करें, जितने जल्दी हो सके हथियार त्यागने के लिए पहल करें.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यात येणारे अडथळे आणि LPG पुरवठ्याच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती LPG वापरासाठी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. सरकारनं घरगुती LPG पुरवठ्याला प्राधान्य दिलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. साठवणूक आणि काळाबाजार टाळण्यासाठी 2 सिलेंडरमधल्या नोंदणीचा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आला आहे. दरम्यान पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नैसर्गिक वायूचं उत्पादन पुरवठा समतोल वितरण आणि उपलब्धतेचं नियमन करण्यासाठी ESMA अर्थात आवश्यक वस्तू अधिनियम 1955 लागू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी काही क्षेत्रांना प्राधान्य दिलं आहे. यामध्ये CNG, PNG, LPG उत्पादन यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जल जीवन मिशनला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत एकूण खर्च 8.69 लाख कोटी रुपये इतका करण्यात आला असून त्यात केंद्राचा वाटा 3.59 लाख कोटी रुपये असेल. सुजलाम भारत या राष्ट्रीय डिजिटल सेवेअंतर्गत प्रत्येक गावाला स्वतंत्र सुजल गाव सेवा क्षेत्र आयडी देऊन पाणीपुरवठा यंत्रणेचं डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. विदर्भातील अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 40.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. दरम्यान येत्या 13 आणि 14 मार्च रोजी नागपूरसह वर्धा चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जिष्णुदेव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ. अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,500 पदं या शैक्षणिक वर्षात भरली जाणार. 11 जिल्ह्यांसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं मंजूर. अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि नागपूरचा समावेश. आणि पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर LPG उत्पादन वाढवण्याचे सरकारचे आदेश. पेट्रोलियम पदार्थांसाठी ESMA लागू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.